आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला होणार मतमोजणी. राजकुमार गोयल यांनी आज देशाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून घेतली शपथ. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 75व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि राज्य शासनाच्या बहुतेक विभागांमध्ये अनुदाने वेळेवर खर्च होत नसल्याचं कॅगचं निरीक्षण. आता सविस्तर बातम्या. राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज केली. यासाठी 23 डिसेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील. अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल आणि 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची घोषणा होईल आणि चिन्ह वाटप होईल. या निवडणुकीत एकूण 2,869 जागांसाठी निवडणूक होईल. मुंबईत 1 सदस्यीय प्रभाग रचना आहे आणि इतर ठिकाणी 4 सदस्यीय प्रभाग आहेत. काही प्रभागात 3 आणि 5 सदस्य आहेत. मतदारांना जितके प्रभाग सदस्य तितकी मतं द्यावी लागतील. हे मतदान ईव्हीएमवर होणार आहे. 3,48,00,000 अधिक मतदार या निवडणुकीत मतदान करतील असं राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितलं.
या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे 3,48,78,017 असणार आहेत. त्यापैकी पुरुष मतदार 1,81,93,666 असतील. स्त्री मतदार 1,66,79,755 असतील आणि इतर मतदार 4,590 असतील. या निवडणुकीमध्ये 39,147 इतके मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या माध्यमाने घेतली जाईल आणि त्यासाठी कंट्रोल युनिट 43,958 असतील. बॅलेट युनिट 87,916 असतील.
दरम्यान आजपासून 29 महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. राजकुमार गोयल यांनी आज मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात गोयल यांना गोपनीयतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 3 जणांच्या समितीनं गोयल यांच्या नावाची शिफारस गेल्या आठवड्यात या पदासाठी केली. राजकुमार गोयल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1990च्या तुकडीतले अधिकारी असून केंद्र सरकारच्या न्याय विभागाचे सचिव म्हणून गेल्या ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त झाले. या समितीनं इतर 8 आयुक्तांची नावंही सुचवली असून तब्बल 9 वर्षांनंतर माहिती आयोगात सर्व आयुक्तांची पदं भरली आहेत. दिल्लीत काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात केली. यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज बाधित झालं. तत्पूर्वी सभागृहानं माजी सदस्य सुभाष आहुजा, प्राध्यापक सलाहुद्दीन आणि बाळकृष्ण चौहान यांना श्रद्धांजली वाहिली. राज्यसभेतही आज कामकाज सुरू झाल्यावर भाजप नेते जे पी नड्डा यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. अशा प्रकारच्या वक्तव्यातून विरोधी पक्षाची विचारसरणी आणि मानसिकता दिसून येते असं नड्डा म्हणाले. यावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही 12 वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. सरदार पटेल यांची 75वी पुण्यतिथी ही स्वावलंबी भारतासाठी प्रेरणा मिळवण्याचा एक विशेष प्रसंग आहे. त्यांनी आपल्या देशवासियांमध्ये निर्माण केलेली राष्ट्रीय एकात्मतेची भावना विकसित भारतासाठी ऊर्जेचा स्रोत आहे. राष्ट्र उभारणीतील त्यांची अद्वितीय भूमिका मजबूत आणि शक्तिशाली भारतासाठी मार्गदर्शक ठरत राहील असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही सरदार पटेलांना आदरांजली अर्पण केली. नागपूरच्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची संघटना लिटा यांच्या वतीनं ग्लोबल अॅल्युमिनियम मीट उडान 2025-2026 आयोजन शनिवार आणि रविवार दिनांक 20 आणि 21 डिसेंबर रोजी करण्यात आलं आहे. या जागतिक मेळाव्यात देशविदेशातील विविध क्षेत्रात कार्यरत एलआयटीचे माजी आणि विद्यमान विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 21 डिसेंबर रोजी सायंकाळी पर्सिस्टंट हॉल आयटी पार्क इथं होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सोलर ग्रुपचे चेअरमन सत्यनारायण नुवाल आणि बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ गणपती यादव हेही उपस्थित राहतील.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य सरकारमधल्या अनेक विभागांनी गेल्या आर्थिक वर्षाअखेर सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांच्या खर्चाचे हिशेब सादर केलेले नाहीत असं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे. रविवारी विधिमंडळात हा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर सुमारे 53,500 प्रकरणांमध्ये 1,77,000 कोटींहून अधिक रुपयाच्या खर्चाचे हिशेब सादर झालेले नाहीत, तर 40,000हून अधिक प्रकरणांमध्ये 1,37,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची खर्चाचे हिशेब सादर झाल्याचं कॅगनं नमूद केलं आहे. नगरविकास विभागाकडे सर्वाधिक 11,000 कोटी, नियोजन विभागाकडे 5,800 कोटी रुपये, जलसंपदा विभागाकडे 3,600 कोटी रुपयांचे हिशेब प्रलंबित आहेत असं यात नमूद आहे. सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयानं जारी केलेल्या वेळापत्रकानुसार हज 2026 साठी निवास आणि सेवा करार अंतिम करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2026 आहे. सौदी अरेबियामध्ये यात्रेकरूंसाठी निवास, वाहतूक आणि इतर सेवा सुनिश्चित करण्यासाठी ही अनिवार्य करार व्यवस्था आवश्यक आहे. त्यानुसार आवश्यक निवास आणि सेवा करारांना निर्धारित मुदतीत अंतिम रूप देण्यासाठी, शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि सर्व अनिवार्य प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्यासाठी बुकिंगची औपचारिकता 15 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण करावी. बुकिंग करण्यापूर्वी संबंधित HGO PTOची नोंदणी, स्थिती, कोटा आणि मंजुरीची पडताळणी करावी आणि केवळ अधिकृत HGO मार्फतच बुकिंग करावं अशा सूचना शासनाद्वारे जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम आणि डोंगराळ जंगलव्याप्त गावे असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी आरोग्य विभाग सतत प्रयत्नशील असतो. नुकतेच आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजावणी नोव्हेंबर 2025 रँकिंग संचालक आरोग्य सेवा आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशकांवर आधारित या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्यानं 87 गुणांसह राज्यात 3रा क्रमांक पटकावून आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य विभाग मागील 6 महिन्यांपासून सातत्यानं राज्यात पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये आपलं स्थान टिकवून आहे. दरम्यान आयुष्यमान भारत गोल्डन कार्डच्या नोंदणीत गडचिरोली जिल्ह्यानं राज्यात 2रा क्रमांक पटकावला आहे. याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं. नागपुरातील एम्सच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीदरम्यान हा सत्कार करण्यात आला. पहिला स्क्वॉश विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. यामुळे भारताचं जागतिक क्रीडा स्पर्धांमधलं वर्चस्व दिसून येतं, तसंच या खेळाची लोकप्रियता वाढून खेळाडूंना प्रेरणा मिळेल असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती अण्णा दादू बनसोडे यांनी नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संविधान प्रास्ताविका पार्कची पाहणी करून हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्य रुजवण्यास प्रेरणादायी असल्याचं सांगत कौतुक केलं. तसंच कायदेशीर शिक्षणाचं राष्ट्रीय विकासातील महत्व अधोरेखित करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विदर्भात गोंदिया इथं आज 9.2 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यवतमाळ इथं 9.8, भंडारा इथं 10 अंश सेल्सिअस, वाशिम आणि नागपूर इथं 10.1 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 11 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. जागतिक कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना जागतिक अभिवादन करण्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे 50हून अधिक कलावंत, विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब मायस्ट्रो फॉरेव्हर या 2 दिवसीय कार्यक्रमात एकत्र आले आहेत. NCPA तर्फे कालपासून या 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला होणार मतमोजणी. राजकुमार गोयल यांनी आज देशाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून घेतली शपथ. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 75व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि राज्य शासनाच्या बहुतेक विभागांमध्ये अनुदाने वेळेवर खर्च होत नसल्याचं कॅगचं निरीक्षण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.